नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशाच्या गतिमान विकासासाठी महिलांना सहकार्य मिळावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दिल्ली आणि मुंबईतल्या 100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द. जलजीवन अभियानात महाराष्ट्र अव्वल, केंद्रीय मंत्री सोमण्णा यांचे प्रशंसोद्गार. आणि भारत न्यूझीलंड T20 विश्वविजेतेपदाची लढत थोड्याच वेळात रंगणार. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिला या समाजाच्या आधारस्तंभ असून जर महिला सुशिक्षित, स्वावलंबी आणि सक्षम असतील तर त्या देशाला समृद्ध आणि प्रगतीशील बनवण्यासाठी मोठं योगदान देऊ शकतात, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी दिल्ली इथं आज एक विशेष कार्यक्रम झाला. राष्ट्रपतींनी यावेळी राष्ट्राच्या विकासासाठी महिलांना सहकार्य करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. त्या म्हणाल्या,
हमारे देश तेजी से प्रगति करे और नागरिकों के पूर्ण क्षमता का राष्ट्र हित में उपयोग हो सके, इसके लिए जरूरी है कि हम न केवल अपनी बेटियों को उच्च सपने देखने के लिए प्रेरित करें, बल्कि उन सपनों को पूरा करने के लिए भी हम उनके कदम से कदम मिला के सहयोग करें.
महिलांच्या आंतरिक शक्तीमुळे आणि धडाडीच्या वृत्तीमुळे त्यांच्या कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं भवितव्य घडत असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशाच्या नारीशक्तीच्या कामगिरीचा देशाला अभिमान असून देशाच्या प्रगतीत त्यांच्या परिवर्तनकारी भूमिकेचा मोठा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनीही आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिला दिनाची यावर्षीची संकल्पना सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती अशा आशयाची आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीमुळे दिल्ली आणि मुंबईतल्या विमानतळांवर आज 100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळे पश्चिम आशियातल्या काही देशांमध्ये जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या तणावामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या निराधार असून केंद्र सरकार हा विषय समर्थपणे हाताळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाईंदर इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत एका कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सुमारे 33,500 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पायाभरणी झाली. 18,300 कोटी रुपये खर्चाच्या दिल्ली मेट्रो योजनेअंतर्गत 2 मेट्रो मार्गिकांचाही यात समावेश आहे. दिल्लीच्या सरोजिनी नगर परिसरात बांधलेल्या CPRA वसाहतीला भेट देऊन आज प्रधानमंत्री मोदी यांनी महिला अर्जदारांना त्यांच्या सदनिकेच्या किल्ल्या सुपूर्त केल्या. केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या महिला लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. जलजीवन अभियान उपक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल असून राज्यातलं जलजीवन मिशनच काम चांगलं आहे, असं प्रशंसा स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्री V. सोमण्णा यांनी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात कर्ली गावात आज जलमहोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 ते 22 मार्च दरम्यान हा महोत्सव होणार आहे. जलजीवन मिशन उपक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणारा 406 कोटी रुपयांचा निधी लवकरच पूर्ण स्वरूपात दिला जाईल, असंही केंद्रीय मंत्र्यांनी यानिमित्त सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलावर खेलो इंडिया अभियानांतर्गत अस्मिता लीग क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. महिलांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता, खेळांमध्ये संधी उपलब्ध करून देणं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रक्षा खडसे यांनी या ठिकाणी सकाळी महिलांच्या सायकल तसंच वॉकेथॉन स्पर्धांना हिरवा झेंडा फडकवून प्रारंभ केला. विकसित भारत घडवताना तंत्रज्ञानासोबतच नागरिकांनीही तंदुरुस्त होण्याची गरज असल्याचं खडसे यांनी बोलताना नमूद केलं. त्या म्हणाल्या,
विकसित भारतचा संकल्प करायला निघालेलो आहोत तर त्याच्या आधी आपल्याला स्वतःला फिट राहणं गरजेचं आहे, तरच आपण कामामध्ये पण तेवढा चांगलंपणा आणू शकतो. आणि म्हणून स्पोर्ट्स एक असं माध्यम आहे, ते स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण आजच्या युवा पिढीला टाइम मॅनेजमेंट शिकू शकतो, एक टीम वर्क आपण शिकू शकतो, त्यांच्यामध्ये एक धड्या कसं आणू शकतो हे आपण त्याच्यामध्ये शिकू शकतो.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं सकाळी क्रांती चौकातून महिलांची दुचाकी फेरी काढण्यात आली. औरंगपुरा भागातल्या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादनही करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीचा समारोप करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त तुळजापूर इथं शिव तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि आरोग्य विभागाच्या वतीनं महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे. गोंदिया, यवतमाळ, जळगाव आणि धुळे इथंही महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून एका विशेष उपक्रमांतर्गत मरोळा नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही दोन महत्वपूर्ण मेट्रो स्थानकं आज पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जात आहेत. जागतिक महिला दिनी नांदेड जिल्ह्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ मुदखेड तालुक्यातल्या मुगट आरोग्य केंद्रात करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 14-15 वयोगटातील किशोरवयीन मुलींना लस देऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या 27,000 मुलींना ही लस देण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. बीड इथं जागतिक महिला दिनी तुलसी शैक्षणिक समूह यांच्या वतीनं महिला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातील बालविवाह आणि मुलींच्या शिक्षणातील गळतीच्या प्रश्नावरही प्रकाश टाकत समाजाने याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन यावेळी केलं. आयसीसी पुरुष टी20 क्रिकेट विश्वचषकासाठी गतविजेता भारताचा सामना आज अहमदाबाद इथं न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 सुरु होईल. टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ चौथ्या वेळी पोहोचला आहे तर न्यूझीलंडसाठी हा दुसरा अंतिम फेरीतला सामना असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं मुंबईत झालेल्या रोमांचक उपांत्य फेरीत इंग्लंडला 7 हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला तर मिशेल सँटरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडनं कोलकाता इथं दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं आज भारतावर 10 गडी राखून विजय मिळवत एकमेव महिला दिवस रात्र कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. पर्थ इथं झालेल्या या सामन्यात भारतानं पहिल्या डावात 198 आणि दुसऱ्या डावात 149 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 323 धावा केल्या होत्या आणि संघानं दुसऱ्या डावात विजयासाठी आवश्यक धावा एकही गडी न गमवता करत विजयाची नोंद केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. गावातील नाथ मंदिरात अक्षत प्रारंभ करण्यात आला. नाथवंशजांची निर्वाण दिंडी समाधी मंदिरात पोहोचली आहे. उद्या वारकरी सोहळ्याचं कीर्तन, वारकरी वैष्णवपूजन, हरिपाठ बिंद्रावळी, भजन, अनुग्रह दीक्षा आणि गुरुपूजन सोहळा देखील होणार आहे. लातूरमध्ये परंपरेनुसार होळीच्या 5व्या दिवशी म्हणजेच आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि महानगरपालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी मातोश्री वृद्धाश्रमात उपस्थित राहून आजी आजोबांसोबत संवाद साधत रंगपंचमी साजरी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून 27 मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत कॅमेरे, सेन्सर आणि माहिती फलक उभारण्याचं काम 15 टप्प्यात प्रस्तावित करण्यात आलं आहे. यासाठी प्रत्येक संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45-60 मिनिटांच्या कालावधीसाठी पूर्ण थांबवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे सांगण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाच्या गतिमान विकासासाठी महिलांना सहकार्य मिळावं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दिल्ली आणि मुंबईतली 100 जास्त आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द. जलजीवन अभियानात महाराष्ट्रावल केंद्रीय मंत्री सोमण्णा यांचे प्रशंसोद्गार आणि भारत न्यूझीलंड टी20 विश्वविजेतेपदाची लढत थोड्याच वेळात रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.